हरिः ॐ ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्यश्च मे भामश्च मे महश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिष्य मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपतं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शयं च मे मयश्च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविडं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे दुतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञातं च मे सूश्च मे प्रसूश्य मे स्थिरं च मे लयश्च मधृतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 1991 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ऐसा जो काम क्रोध लोभा धाडी करुणी थाके उभा तोची एवढ्या लाभा गोसावी होय 93 क्रमांकाच्या या ओळीवरील सद्भक्त प्राध्यापक निराताई देशमुख यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. काम क्रोध लोभ हे ऋतू आहेतच यात शंका नाही, परंतु त्यांचे सहितच अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असे माऊली म्हणतायत. हा जो संसार आहे तो आपल्या जन्मापासूनच सुरू होतो आणि देहाबरोबरच संपतो. अशा या संसारात ग्रहस्थाश्रम हा उत्तमोत्तम असल्याचे म्हटलेले आहे आणि हा ग्रहस्थाश्रम लग्नानंतर संभवतो आणि लग्न केले म्हणजे मग काही प्रमाणात काम क्रोध आवश्यक आहे. धर्माच्या अविरुद्ध जो काम तो मी आहे असे भगवंत म्हणतात. झाडी करुणी ठाके उभा यातील झाडी करणे याचा अर्थ धर्माच्या विरुद्ध येणाऱ्या काम क्रोध लोभास निपटून टाकणे असा आहे. अभ्यासासाठी 12 प्रकारच्या संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती गोळा करणे हाही एक प्रकारचा लोभच आहे. परंतु अभ्यासासाठी असणारा हा लोभ योग्यच आहे. माझे नि कामे सकाम, माझे नि लोभे लोभ असे असेल तर योग्यच आहे. व्यवहारात काम करून घेत असताना प्रसंगी नोकरावर रागवावे लागते, नाही तर तो त्याचे काम नीट करणार नाही. हे रागावणेही योग्यच आहे. परंतु रावणाच्या मंदोदरीसह त्याला अनेक स्त्रिया असतानाही त्याने धरलेला सीतेचा लोभ व काम हा अधार्मिक होता. असे हे अधार्मिक काम क्रोध लोभ धाडी करायला म्हणजे मुळापासूनच निपटून टाकायला माऊली सांगतायत. योग्य तऱ्हेने इंद्रियांना वापरल्यास ते आपले मित्र होतात. संसार वाईट नाही, तो आपण धड केला पाहिजे. नाचता येईना अंगण वाकडे. बघा, माझे आडनाव आले आहे वाकडे, पण माझा संसार सरळ आहे तो सरला ताईमुळे. नाथांचा तर उत्तमोत्तमच होता, आपलाही होऊ शकतो. केव्हा? तर तयापरी श्री गुरु करिती जे अंगीकारू, तरी होऊनही थाके संसारू मोक्षमय आगवा. थोडक्यात काय, तर संसार आणि संयम यांचा समन्वय साधला पाहिजे. संयम हा की वर्ड आहे. हे ध्यानात ठेवून केल्यास अवघाची संसार सुखाचा होऊ शकतो. पुढील केंद्र रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 1991 माया अपासने सकाळच्या सत्संगाचा कार्यक्रम. नित्याच्या रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी बोलतायत, आज तिसरा रविवार आपला सत्संगाचा वार. पहिलाच प्रश्न आहे, ध्यान व प्रसन्नता यांचा परस्पर संबंध आहे काय? निश्चितच आहे, स्वामीजी उत्तर देत आहेत. इकडे तिकडे चोहीकडे चौफेर धावणाऱ्या मनाला एकाच ठिकाणी ठेवून बसणे म्हणजे ध्यान. त्यामध्ये वृत्ती विराम पावते आणि प्रसन्नता वाटते, शांतता प्राप्त होते. असे शांत प्रसन्न झालेले मन पवित्र राहते. ऑल इज राईट विथ द वर्ल्ड अशी भावना होते. सर्वेश्वरे सर्वाभूती न्याय केला तो आपल्या सहित. म्हणून ध्यानासाठी डोळे मिटले की सर्व विचार स्विच ऑफ होतात. वाया जाणारी ऊर्जा एकत्रित राहते. जेव्हा आमनंतीच एनम अस्मिन भाल प्रदेशावरून हात फिरवीत भ्रूमध्याकडे निर्देश करीत स्वामीजी सांगतायत, येथे लक्ष देऊन राहायचे. आपण द्रष्टा दृश्य गगन, याहुनी काही नुरावे भान. त्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे. त्या जाणीवे माझी मन होता सुहम भावे लीन सच्चितानंद दर्शन नित्य घडे. अशा तऱ्हेने नित्य नेमाने त्याच स्थळी त्याच वेळी अनेक वर्षे ध्यान करीत असलेला साधक आणि साधिका आपणास नक्कीच सुहासिवदन प्रसन्न दर्शन अशा रूपात दिसेल. पुढचा प्रश्न आहे, परमेश्वर दर्शन म्हणजे काय? भगवंत म्हणतात, ईश्वर सर्व भूताराम हृदयशी अर्जुन तिष्ठती. म्हणून कोणाकडेही पाहिले की त्याच्या प्रकृतीच्या अंगाने नटलेला परमेश्वरच पाहणे हे दर्शन होय. या उलट परमेश्वराचे दर्शन म्हणजे मी सदाशिव पेठेतून लक्ष्मी रोडवर गेलो आणि परमेश्वर तिकडून चालत येऊन शगुन चौकात आमची भेट झाली असा प्रकार नाही. परमेश्वराचे दर्शन आत अंतर्यानी होत असते. तसेच डोळे उघडे ठेवून देखील होते. सुष्ट दुष्ट रागी प्रेम लोभी निर्लोभी अशा विविध प्रकारच्या व्यक्ती पाहतानाही त्यांची प्रकृती न दिसता एक सच्चिदानंद परमात्मा प्राण याचा अर्थ परमेश्वराचं दर्शन घेणं होय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक व्यक्तीच्या अंगाने एक परमात्माच नटलेला आहे अशा बोधाचे वर्तन असा उत्तुंग बोध आहे ज्ञानेश्वर माऊलीचा. नाही तर आमचं दर्शन म्हणजे काय? तर आम्ही गेलो आमच्या ठिकाणी, महाराजांचे दर्शन घेतले, पायावर डोके ठेवून त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला. आशीर्वाद घेऊन हे घरी आले. जसे गेले तसेच म्हणजे काम क्रोध अहंकार मत्सर द्वेष सगळं जसंच्या तसं जैसे थै. हे खरे दर्शन नाहीच. खरं दर्शन म्हणजे ज्ञानोबा माऊली म्हणतात तसे, मग देखिजे ना न देखिजे, ऐशी जे दशा निपजे, ते दर्शन माझे साचो कारे. तो पाहतो आणि पाहत नाही. लक्षात घ्या की तो प्रकृतीच्या अंगाने नटलेला परमात्माच पाहतो, त्या व्यक्तीची प्रकृती बाजूला सारून. असे नाका तो रागे, बायकोशी भांडत असेल, आपल्या डोक्यावर तर नाही ना सोटा आणि. मी गेल्या काही दिवसात नवरा बायकोची इतकी भांडणं ऐकली की वाटतं की जगात काय भांडण्यासाठी लग्न होतात की काय. पण भांडत बिचारे, आपल्याला तर काही त्रास नाही ना. सासऱ्याला दुबाडील फार तर, दुबाडे नका, त्याच्या हक्काचं ठिकाण आहे ते. काहीही असो, प्रकृती बाजूला जाऊन आतील परमात्माच पाहणं, दिसणं हे खरं दर्शन होय, अशी मजा आहे. आपण आता एक अभंग ऐकूया. सद्भक्त जोशी काकू. ब्रह्म पाहिरे आजीन्या ब्रह्म पाहिरे, हा अभंग म्हणतात. त्यानंतर स्वामीजी पुढचा प्रश्न वाचतायत. सत्यम वद प्रियम वद न वदम अप्रियम अपि सत्यम, याचा अर्थ कृपया स्पष्ट करून सांगावा. स्वामीजी, नेहमी खरेच बोलावे, जे प्रिय म्हणजे हितकर असेल ते. मात्र सत्य असून सुद्धा जर ते अप्रिय अहितकारक असेल तर बोलू नये, कारण बोलणाऱ्याला ते बंधनकारक होते. उपनिषदातील एक कथा सांगितली जाते. एक साधू होते, सत्यवचने होते, त्याचा त्यांना अभिमानही होता. एकदा ते त्यांच्या झोपडीत बसले असताना एक गरीब ब्राह्मण घाबरत आत आला आणि दरवाजा मागे लपला. त्याच्या मागे एक डाकू लागला होता. डाकूने येऊन साधूला विचारले, इकडे आलेला माणूस कोठे आहे? साधूने दारामागे बोट दाखवले. डाकूने त्या ब्राह्मणाला पकडले आणि ठार मारले. नंतर साधू मरण पावला. मरणोत्तर यमाच्या दरबारात आला. तेव्हा यमराजाने एकूण सोडला, याला कायम नरकात टाका. तेव्हा साधू म्हणाला, मी आयुष्यात एकदाही खोटं बोललो नाही, मग मला नरकाची शिक्षा का? त्यावर यमराज म्हणाले, खरे बोलण्याचाच तुम्हाला गर्व झाला आणि तुम्ही एका गरीब ब्राह्मणाच्या हत्येला कारणीभूत ठरला. त्या हत्येचे पाप तुमच्या माथी आल्याने आता नरकात जाण्याला पर्याय नाही. थोडक्यात, न वद सत्यम अपि अप्रियम असे आहे. सत्संगाचा कार्यक्रम संपला. पुढील केंद्र बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 1991 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ते हे मंत्र रहस्य गीता. नेरवी जो माझिया भक्ता, अनन्य जीवना माता बालका जशी. 99 क्रमांकाच्या या ओवीवरील सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे निरूपण करताना आपल्या स्वामीजींना त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकु अन्नगती इत्यादी भूषणांनी कसे गौरव दिले हे विशद केले. आणि अशा सद्गुरूंच्या मुखातून आपणास दररोज गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे श्रवण घडते हे आपले अहोभाग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर स्वामीजी बोलतायत, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकु अनन्यगती हे शब्द स्वामी स्वरूपानंदांनी मला उद्देशून ओव्या वाचताना निर्देश दिले. तसे होण्याचा मी अजून प्रयत्न करीत आहे. सुमनु, मन हे चंचल रजोगुणात्मक आहे, म्हणून सुमनु होणे फार अवघड आहे. शुद्ध मनाचा मनुष्य स्वरूपानंदच, त्यांना दुसऱ्यांचे हितच करायला आवडते. त्याचप्रमाणे अनिंदकू म्हणजे कोणाचीही निंदा न करणारा होणे हेही अवघडच. सासू सून नाते काय सांगते असो, मात्र नित्य अभ्यासाच्या पायावर असा माणूस घडू शकतो आणि आपल्या केंद्राद्वारे ते कार्य व्हावे ही माझ्या सद्गुरूंची आणि या सर्व संतांचीच इच्छा आहे. म्हणूनच ते कार्य आपल्या केंद्राद्वारे चालू आहे आणि हे तर माझ्या सद्गुरूंचे वैभव आहे. काय समजतात? एवढे बोलून हरी हरी म्हणत समारोप केला. हरी ओम तत्सत.
तुझे आम्हान कै ज्ञान, आम्हान कै ज्ञान न कै पुराण, वेदांचे वचन न कै आम्हान कै ज्ञान, आम्हान कै ज्ञान न कै ज्ञान न कै ज्ञान।
एक प्रश्न आलेला आहे, ज्ञानेश्वरी अध्याय 18 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे। ज्ञानेश्वरांनी त्यांच्या निरूपणाला प्रथम धर्म कीर्तन म्हटले आहे आणि पुढच्या ओवीत वाघ यज्ञ म्हटले आहे। पारंपरिक अर्थाने कीर्तन व यज्ञ या दोहीमध्ये काहीच साम्य नाही, म्हणून केवळ ज्ञानेश्वरीच्या संदर्भात या दोन संज्ञांचा अर्थ कसा लावावा, किंवा ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांना कीर्तनाचा साज आहे तर काही अध्यायात यज्ञ भावना आहे हे कसे ओळखावे, हे ओळखण्याचे काही निकष आहेत का, असे प्रश्न मनात येतात, उत्तरे अर्थातच सापडत नाहीत। कृपया खुलासेवार समजवून सांगावे ही नम्र विनंती। अप्पा ताम्हणकर हे नाव ऐकूनच बरं वाटलं, प्रश्नाचं उत्तर जाऊ दे। त्यांनी असं म्हटलंय, माझ्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे मला केंद्रात नेहमी येणे शक्य होत नाही, म्हणून माझा सोबतचा प्रश्न आज उत्तरासाठी घ्यावा ही नम्र विनंती। एक दुसरे काम आहे पण 5 मिनिटापुरते हे माझ्या पुरतं स्वगत मी कंसात वाचलं बर का। आपांनी विचारलेला प्रश्न हा प्रथम घ्यायचा अशी रीतच आहे आप्पा। आपल्या सद्गुरूंना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर, गीता टीका सांगून झाल्यानंतर म्हणताहेत पसायदानाच्या अलीकडची ओवी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण। आता ज्ञानेश्वर महाराजांना कृतार्थता झालेली आहे, जे काही निरूपण त्यांच्याकडून घडलं त्या निरूपणाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःलाच खूप समाधान वाटत आहे। हे धर्म कीर्तन सिद्धीला गेलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, आणि तुमच्या कृपेनी हे केलं गेलं। किंबहुना हे तुमचे केले, एरवी माझी शक्ती नव्हती, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, असं ज्ञानेश्वर महाराज अगदी पहिल्या अध्यायात म्हणतात। वाचूनी पढे ना वाची ना सेवाही जाणे स्वामींची, ऐशी या मज ग्रंथाची योग्यता के असे, असं ते विचारतात। तरी देखील आपण गीतार्थावर बोललो ही केवळ सद्गुरूंची कृपा, येथ एक असे आधारू तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु श्री ज्ञान देव म्हणे, मला गुरु अनुकूल आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। गुरु अनुकूल असल्यामुळे मी हे बोललो. तोच माझा एकमेव आधार होता बोलण्याचा. असा भाव वेळोवेळी व्यक्त ज्यांच्याकडून झाला तरी देखील ग्रंथ सांगत असताना हा भाव व्यक्त झाला. आता सगळा ग्रंथ सांगून झाल्यानंतर किती कृतार्थता वाटली असेल. त्या कृतार्थतेनं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे माझ्यातून घडलं हे तुम्ही माझ्याकडून बोलवलं. साई खडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. साई खड्याचं भावलं जसं तो सूत्रधार दोरे हलवतो तसं नाच करतो तसं माझ्या करवी माझे स्वामीच खरं म्हणजे बोलत आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. बोलणारा भावला खरा पण गीता बोलून गेला. आताही बोलणाऱ्या भावल्यांचा खेळ कोणीतरी करतं की नाही. त्याला जी दूषणं द्यायची ती भावल्या करवी दिली जातात. असा टीव्हीवर मध्ये मी एक कार्यक्रम पाहिला की कोण आहेत हे यांना काही डोकं आहे का असं तो भावला म्हणतो. मग तो समोरचा माणूस म्हणतो की काय तुमच्या भावल्याला याला काही कळत नाही पण तो बोलविता धनी तोच असतो जो तो भावला बोलवत असतो तोच ते सगळं करत असतो. असलं खोडसाळ प्रकार आपल्या आनंदाकरता किंवा विनोदाकरता असणं निराळं आणि पूर्णपणाने सद्गुरूंच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेने ज्ञान संपादन करून आणि जे बोललं जात आहे तेही त्यांच्याच कृपेचं फळ आहे असं मानून जो बोलतो त्याच्या बोलण्याचं मोल हे अधिक आहे. हे धर्म कीर्तन आहे आणि हे धर्म कीर्तन सिद्धीला गेलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे धर्म कीर्तन सिद्धीला जर गेलं तिथं माझं म्हणून जर काही उरलं असेल तर पायीकपण सेवक सेवकपणा माझा फक्त शिल्लक राहिला. तुमची सेवा म्हणून मी हे धर्म कीर्तन केलं. आता या सेवकाला आपण काही मोठी कृपा करून दान द्यावं असं ज्ञानेश्वर महाराज लगेच पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत. तुमचं प्रसाद रूपी दान पसाय दान याचा अर्थ या सेवकाला मिळावं अशी या सेवकाची इच्छा आहे असं मोठ्या नम्रपणाने ज्ञानेश्वर महाराज समोर निवृत्तीनाथ बसलेले आहेत सद्गुरु. आता एवढं झाल्यानंतर सगळी गीता सांगून झाली आपल्या कृपेनी हे सांगून झालं हाही भाव व्यक्त करून झाला. विश्वात्मक देव असणाऱ्या सर्व विश्वाचा आत्मा हाच ज्याचा आत्मा झालेला आहे असे व्यापक असणारे माझे सद्गुरु त्यांनी मला काही दान द्यावं प्रसाद रूपी दान द्यावं. माझ्या या वाघ यज्ञाला वाघ रूपी यज्ञाला संतोषून या वाघ रूपी यज्ञामुळे आपण संतुष्ट व्हावं ही पहिली मागणी आहे. आणि संतुष्ट झाल्यानंतर मला प्रसाद रूपी दान द्यावं अशी दुसरी मागणी आहे. अशी या पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये दोन मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या की जे काही वेडा वाकडा मी बोललो ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करूनी माऊली रिझे जेवी तेवी तुम्हा संतांचा पढी आवो कैसेनी तरी आम्हावरी हो या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत असं ज्ञानेश्वर महाराज कुठं 15व्या अध्यायात म्हणतात. असं जे वेडवाकडं माझ्याकडून जे बोललं गेलं मला समजेल इतपत, पण आपण संतुष्ट पावावं. बाळक बापाचे ताटी रिघे आणि बापा त्याची जेवहू लागे की तो संतोषिलेनी वेगे मुखची ओढवी, तैसा मी तुम्हा प्रती चावळी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती प्रेमाची असे. लहान रांगणार मूल वडिलांच्या मांडीवर येऊन बसत आणि ताटातला घास घेऊन वडिलांनाच जेवायला घालत. आणि त्यांनी त्याच्या अगदी छोट्या इवल्या हातांनी त्याच्यात जे काही सामावलेलं मावलेलं असेल तेवढं घेताना वडिलांना कोण संतोष होतो. वडील तोंड पुढे करतात कारण त्याचा हात पोचत नसतो. तसा मी तुमच्या प्रती एक प्रकारे चावटी केल्यासारखा बोलतो आहे. तुमचं ज्ञान केवढं, माझं ज्ञान केवढं, माझं बोलणं ते काय, पण तुम्ही संतुष्ट होत आहात म्हणून मी हे बोलतो आहे. माझं बोलणं ऐकून तुम्ही संतुष्ट होत आहात म्हणून मी बोललो. आता हा जो सगळा वाघ यज्ञ झाला, वाघ रूपी यज्ञ सारस्वताचा, त्यामुळे तुम्ही संतुष्ट पावावं अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि संतुष्ट होऊन मला हे दान द्यावं, प्रसाद रूपी दान द्यावं. पण मला द्यावं असं म्हणून स्वतः करता काही मागितलं नाही हे या पसायदानाचं वैशिष्ट्य. पसायदानावर प्रवचन करायचं नाहीये, प्रश्न आहे म्हणून बोलतो आहे. कारण मला द्यावं असं म्हणून विश्वाकरताच परत मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळी ज्ञानेश्वरी हातात पडली नसती आणि पसायदान जरी हातात पडलं असतं तरी देखील ज्ञानेश्वर महाराज हे किती काय दर्जाचे संत होऊन गेले हे सगळ्या जगाला समजलं असतं. त्यांना असं म्हणायचं आहे की धर्म कीर्तन आणि वाघ यज्ञ असं जे म्हटलंय तर पारंपरिक अर्थाने कीर्तन आणि यज्ञ या दोन्हीमध्ये काहीच साम्य नाही. म्हणून केवळ ज्ञानेश्वरीच्या संदर्भात या दोन संज्ञांचा अर्थ कसा लावावा. कीर्तनाचा पारंपरिक अर्थ काय? सांगा ना. झालं ते झालं एक उदाहरण. दुसरं एवढा एकच अर्थ तुम्हाला माहिती आहे ना अप्पा. नाही नाही कीर्तनाचाच विचारतो, यज्ञाचा नाही विचारत आहे. असं बस बसा बसा बसा. आपण काय काय होतं आपलं की फार फार पारंपरिक अर्थ आपल्या आपल्यामध्ये फार ठसलेले असतात. खरं म्हणजे हीच आपली परमार्थामध्येही अडचण होते. आपण पोशाख केलेला हरिदासाची नेहमी पॅन्ट शर्ट मध्ये वावरणारा पण कीर्तनात ड्रेस करून आलेला कीर्तनकार पाहतो, नाही का? साईबाबांकडं दासगणू महाराज कीर्तन करायला गेले तर धोतर वगैरे, ती बाराबंदी पगडी, हातात फुलांच्या माळा, गळ्यात माळा असे गेले. ते म्हणाले, अरे कीर्तन करायला आलायस का लग्न करून घ्यायला आलायस? हे कसलं कीर्तन? म्हणून पारंपरिक जे कीर्तन आहे ते कीर्तन आणि संत जे सांगतात त्याच्यात फरक आहे. हे पहिलं. तेव्हापासून दासगणू महाराजांनी सदरा देखील अंगातला काढून कीर्तन करायला सुरुवात केली. फक्त धोतर घालून ते कीर्तन करत असत. नंतर सगळ्या पुण्यानी पाहिलं अनंतराव आठवल्यांना कीर्तन करताना, तेही अंगातला सदरा काढून कीर्तन करत असत. कीर्तन कीर्तनकारांनी नवरदेवासारखं सजावं असं साईबाबा म्हणाले. त्यामुळं कीर्तनाच्या पारंपरिक अर्थाला शून्य किंमत आहे. तसंच यज्ञाच्याही पारंपरिक अर्थाला आता मी तुम्हाला तो विचारतच नाही काय आहे तो, शून्य किंमत आहे. चौथ्या अध्यायात जे यज्ञ प्रकरण आलेलं आहे, चौथ्या अध्यायामध्ये निरनिराळ्या साधनांना यज्ञ असं तिथं म्हटलेलं आहे. आणि त्या यज्ञ या प्रकरणात अनेक साधना सांगितलेल्या आहेत. ध्यानापासून ते ज्ञान यज्ञापर्यंत अनेक साधना यज्ञ या नावाने सांगितलेल्या आहेत. त्याचा तरी पारंपरिक यज्ञाशी कुठं अर्थ जुळतो? नाही जुळत. पण यज्ञ या शब्दाचा शास्त्रीय आणि गीतोक्त अर्थ असा आहे की यज्ञ याचा अर्थ सेवा, यज्ञ याचा अर्थ समर्पण, यज्ञ याचा अर्थ स्वार्थ त्याग. जे सेवेनी, समर्पणानी आणि स्वार्थ त्यागानी केलेलं आहे कृत्य त्याला यज्ञ असं म्हणतात. म्हणूनच स्वधर्माला यज्ञ म्हणण्याची प्रथा पडली. गीता यज्ञ हा शब्द पारंपरिक यज्ञाला कुठं म्हणते? स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निजधर्म जई सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंध पडे सांसारिक. म्हणून यज्ञ याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी समर्पण भावनेनी काम चाललेलं आहे, सेवा म्हणून काम चाललेलं आहे, ज्या ठिकाणी स्वार्थ काहीही नाही उलट स्वार्थ त्याग आहे आणि परहित आहे, अशा गोष्टीला भगवद्गीता यज्ञ म्हणते. ज्ञानेश्वर महाराज स्वतःचं जे निरूपण आहे त्या निरूपणाला यज्ञ म्हणत आहेत, कारण हे सेवा म्हणून केलेलं आहे. याच्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नाही. तसं सद्गुरूंशी परमात्म्याशी समर्पण भावाने हे कृत्य घडलं आणि याला यज्ञ म्हणतात. केवळ म्हणत नाहीये, तर त्याच्यानंतर जे पसायदान आहे ते पसायदान देखील व्यापक अर्थाचं आहे, सर्वांकरता मागितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा वाक हा यज्ञ झाला. नाहीतर कोणीही व्यक्ती कधीही आली की थोडी बहुत प्रस्तावना करून स्वतःसाठी मागते असा जगाचा अनुभव आहे. थोडी बहुत ज्याच्याकडे आली आला मागण्यासाठी त्याची स्तुती करायची, सुरुवातीला थोड्या हवा पाण्याच्या गप्पा करायच्या, मग त्याच्या कर्तृत्वाची स्तुती करायची, मग स्वतःची थोडी परिस्थिती सांगायची, मागायचं. हो की नाही? ज्ञानेश्वर महाराजांचा हा वाघ यज्ञ झाला. कारण या यज्ञामध्ये स्वतः करता ज्ञानेश्वर महाराजांनी काहीच मागितलं नाही. स्वार्थाचा लवलेश नव्हता, सेवा होती, समर्पण भाव होता. त्यामुळं वाग यज्ञ असं आपल्या निरूपणाला ते म्हटले. आणि या म्हणण्याचा अर्थ यथार्थ आहे. याला अहंकाराचा वारा नाही, अहंकाराचा थोडाही लेश या बोलण्याला नाही. संपूर्ण सत्यता जी त्यांच्या आत प्रतीत होत होती आणि त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्या जगताला समजलं की हा वाग यज्ञ आहे. बरोबर आहे. आता धर्म कीर्तन हा शब्द, तर कीर्तनाचा पारंपरिक अर्थ तर त्याच्यात काहीच अर्थ नाही. कारण ते झाल्यावर थाळी फिरवली जाते आणि म्हणतात की जो एक पैसा टाकेल त्याचं समाधान आहे, तो पाच पैसे टाकेल. आता बहुतेक हे पैसे एक पैसा आणि पाच पैसे चलनात राहिले नाहीत, पण मी जी कीर्तन ऐकली ती अशी होती, भल्या मोठ्या गप्पा मारून रुपया टाकला तरी स्वागत आहे, दोन रुपये टाकले तरी स्वागत आहे, पाच रुपये टाकले तरी स्वागत आहे, दहा रुपये टाका, शंभर टाका, हजार टाका, लाख टाका, आम्ही नाही म्हणणार नाही असं कीर्तनकार म्हणायचा. आणि सगळे काय मजा वाटायची सगळ्यांना की कीर्तनकार आम्हाला रिझवणारा, लाख रुपये टाका म्हणतोय, कीर्तनकाराला वाटायचं आपण विनोद केलाय. आणि लोक असं अशा भावनेने हसत होते की अरे लाख रुपयाचं तू काय केलेस, तुला लाख रुपये टाकायला भिकारी, कीर्तन करून पैसे मागतो, प्रवचन करून पैसे मागतो. अशी कीर्तन नसली पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराजांनी जे कीर्तन केलं ते कीर्तन धर्म कीर्तन या सदरात मोडलं. याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची स्तुती केली, गीतेचं स्तवन केलं, गीतेचं निरूपण केलं. कीर्तनामध्ये रूपवर्णन, गुणवर्णन, तत्ववर्णन आणि सद्गुरुस्तवन अशा गोष्टी येतात. या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आल्या. श्रीकृष्णाचं रूपवर्णन, श्रीकृष्णाचं गुणवर्णन, प्राप्त पुरुषाचं अनेक रेखाचित्र, स्थितप्रज्ञ कसा असतो, कर्मयोगी कसा असतो, गुणातीत कसा असतो, संन्यासी कसा असतो, ज्ञानी कसा असतो, दैवी गुणसंपदेचा पुरुष कसा असतो, भक्त कसा असतो, आणि किती ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर वर्णन केलं, हे कीर्तन केलं. एवढंच नव्हे तर भगवद्गीता आपल्या स्वतःच्या कथनालाच धर्म असं म्हणते. आम्ही केवळ म्हणत नाही तर स्वतः श्रीकृष्ण म्हणतात. बाराव्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक, ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, श्रद्धधानाः मत्परमा भक्ताः ते अतीव मे प्रियाः, असं भगवंत म्हणाले. जे काही निरूपण केलं त्या निरूपणाला ते धर्म्यामृत असं म्हणाले. परत याला धर्म्य असं नवव्या अध्यायामध्ये देखील म्हटले. अशा रीतीने धर्म्य असणारी ही गोष्ट म्हणजे काय, तर भगवंतांनी स्वतःच्या मुखानी केलेलं निरूपण हे धर्म्य, ज्याच्यात आत्मविषयक तत्वज्ञान आहे, ज्याच्यामध्ये कर्म मार्ग सांगितलेला आहे, कर्मयोग आहे, ज्याच्यामध्ये कर्म आणि कर्म संन्यास याच्याबद्दलची कल्पना दिलेली आहे, ज्ञान कर्म संन्यास म्हणजे काय हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये उपासना म्हणून ध्यान सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये उपासनेनी समाधान झाल्यानंतर त्या साधकाला जगतामध्ये देखील प्रभू पाहून परमात्मा पाहून कसं वर्तन करायचं याच्या संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विभूती सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये विश्वरूप दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये भक्त लक्षणं आलेली आहेत, ज्याच्यामध्ये श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात इथपासून शांतीपर्यंतचा मार्ग दाखवलेला आहे, या निरूपणाला, सगळ्या निरूपणाला बाराव्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत स्वतः भगवंतच धर्म्य म्हटले. ये तू धर्म्यामृतमिदम, हे धर्म्य आहे आणि अमृत धर्म्य आहे. जे हिंदू मुस्लिम नव्हे त्या धर्माचा याच्याशी संबंध नाही, हे तुम्ही अमर आहात, तुम्ही जन्म मरण रहित आहात असं सांगणारं धर्म्य अमृत आहे. म्हणून स्वतः गीता आपल्या स्वतःच्या निरूपणाला, भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या निरूपणाला धर्म असं म्हणतात. काही ठिकाणी ते आपल्या स्वतःच्या निरूपणाला शास्त्र देखील म्हणतात. धर्म या शब्दाने देखील गोंधळ व्हायला नको म्हणून शास्त्र देखील म्हणतात. सोळाव्या अध्यायाच्या अखेरीला शास्त्र हा शब्द आला. सतराव्या अध्यायामध्ये परत शास्त्र हा शब्द आला अर्जुनाच्या मुखातून. जी गीता सांगितली गेली ती धर्मी आहे आणि ती शास्त्र संमत देखील आहे असा त्याचा अभिप्राय होता. ज्ञानेश्वरीच्या संदर्भात या दोन संज्ञांचा असा अर्थ आहे. ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांना कीर्तनाचा साज आहे तर काही अध्यायात यज्ञ भावना आहे हे कसे ओळखावे असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीतल्या आता काय झालं की कीर्तन आणि यज्ञ याचे जे पारंपरिक अर्थ मनात होते त्यामुळं सततच हरिदासाला समोर ठेवून कीर्तन कोणतं आहे असा अशा अंगाने विचारलेले प्रश्न आहेत. हे प्रश्नच रद्दबादल होतात. या प्रश्नालाच अर्थ राहत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं गेलं ते सगळं धर्म कीर्तन होतं आणि जे सांगणारे आहेत तो वाघ यज्ञ करत होता. ते दोन्हीही ज्ञानेश्वरीमध्ये एकच आहेत. अशा प्रकारे हा अत्यंत गहन असा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन परी गुरुपुत्रासी सुगम सोपान. गुरुपुत्र जो आहे त्याला मात्र अगदी सोप्या पायऱ्या करून जसं घेऊन जावं तसा सुगम सोपान आहे. सद्गुरु मुखातूनच हा ऐकावा. याच्यावर आपल्या बुद्धीने केलेल्या चिंतनाचा काही लाभ होत नाही, काडीचा लाभ होत नाही. कारण आपल्या संस्काराप्रमाणे, आपल्या प्रकृतीप्रमाणे किंवा आपल्या ज्ञानाप्रमाणे, शब्द ज्ञानाप्रमाणे आपण अर्थ लावतो. असं असल्यामुळं साधना करावी, सद्गुरुमुखातून श्रवण करावं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचावा. तो देखील मागच्या वेळेला आपण स्वरूपानंदांचा अमलानंदांशी झालेला संवाद आपण वाचला तर स्वरूपानंद काय सांगतात माहितीये का? मागच्या वेळेला मी वाचलं त्या याच्यामध्ये, ते म्हणतात की ज्ञानेश्वरी त्यांनी काही ओव्या वाचायला सांगितल्या अमलानंदांना. तर अमलानंद वाचायच्या आधी स्वरूपानंद असं म्हणाले की ओवी वाचावी ज्ञानेश्वरीची. ओवी वाचल्यानंतर त्याच्या अर्थाचं मनन करावं, आत अंतःकरणात त्याच्या भावाचं थोडं विवरण करावं, त्यानंतर सोहम भावना करावी, मी ब्रह्म असं लक्षात घ्यावं आणि मग पुढची ओवी वाचावी. ती ओवी वाचल्यानंतर देखील त्याच्या अर्थाचं मनात चिंतन करावं, अंतःकरणात त्याच्या अर्थाचं विवरण होईल असं पाहावं, परत सोहम भावना करावी, मी ब्रह्म अशी भावना करून पुढची ओवी वाचावी. आपलं वाचन देखील फार स्थूल असतं. आपण जर रोज 30 ओव्या वाचत असू तर सांगतो की मी फार कमी वाचतो. आपण जर अध्यायाच्या अध्याय वाचत असू तर आपल्याला वाचनाचं समाधान मिळतं. आपण कसं वाचतो हे याचा पत्ताच नसतो आपल्याला. त्यामुळे मग ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी राहते. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की एक गृहस्थ सोनोपंतांना म्हणत असत की मामा आता पुढच्या वर्षी रिटायरमेंट घेतली की ज्ञानेश्वरी आणि मी. आणि खरंच त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर आळंदीत भाड्याची खोली घेतली आणि आळंदीत जाऊन राहिले. आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं त्यांनी ठरवलं. काही काळ एकटे राहिल्यानंतर अगदीच एकटं खोलीत राहणं त्यांना बरं वाटेना, कोणीतरी बरोबर पाहिजे म्हणून अजून एकाला पार्टनर म्हणून त्यांनी घेतला खोलीत. असे ते दोघं राहायला लागले. सुरुवातीचा काही काळ ते संपूर्ण दिवसभर ज्ञानेश्वरी वाचत असत, मग नंतर कंटाळा यायला लागला. त्यामुळे मग त्यांनी असं ठरवलं की सकाळी काही वाचायची, दुपारी काही वेळ वाचायची, संध्याकाळी काही वेळ वाचायची. पण तीन वेळेला वाचायचाही त्यांना कंटाळा यायला लागला. त्याच्याऐवजी मग ते गावात फिरायला लागले आणि रात्री झोपताना ज्ञानेश्वरी वाचायची असं त्यांनी ठरवलं. तर ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्यांना झोप लागायची. ती ज्ञानेश्वरी बाजूला आणि ते झोपलेले तेव्हा त्यांचा मित्र ती ज्ञानेश्वरी मिटून ठेवायचा आणि दिवा बंद करायचा. पण त्यांचा मित्र असं करायचा की रात्री यांनी काय वाचली असेल कोट झाले अशा कल्पनेने खूण अलीकडे घालून ठेवायचा बंद करताना. हे परत रात्री ज्ञानेश्वरी उघडायचे वाचायचे, मित्र परत खूण अलीकडे घालायचा. महिनाभरातच मामा आले आणि म्हणाले की कसं चाललंय. ते म्हणाले की मामा तुम्हाला म्हटलं तसं ज्ञानेश्वरी आणि मी जीवनाचं सार्थक काय आहे ते आता मला समजायला लागलं. रोज ज्ञानेश्वरी वाचतो पण म्हणे एक अडचण वाटते की रिपीटेशन फार आहे, खूप रिपीटेशन आहे. प्रश्नाचं उत्तर संपलं. वाचनाबद्दल सांगतोय की आपण जे वाचतो तर ते आणि मूळ अर्थ असतात तो याच्यात फार फरक असू शकतो आणि साधनेनीच ते अंतर कमी होतं. गुरुमुखातून केलेल्या श्रवणाशिवाय पर्याय नाही आणि साधनेशिवाय पर्याय नाही. आपल्या बाहुबळानी जे गेले तयांची सेची नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते कुठंच टिकत नाहीत. असं सगळं लक्षात घेऊन तुमची प्रकृती बरी नसली तरीही तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा आलात तरी मी तो नियमच समजेन. रोज यायला पाहिजे असं नाही. जोपर्यंत हातपाय चालतायत आणि पडण्याचा धोका नाही तोपर्यंत तुम्ही येत चला, कारण घरात बसून काही लाभ नाही. तुम्ही येत जा, तुम्ही ऐकत जा, कारण आपल्या आपल्या मनबुद्धीला खऱ्या अर्थाने तरतरी साधनेनी आणि श्रवणानीच येते. आपलं आपण केलेल्या अभ्यासात परमार्थासारख्या सूक्ष्म विषयामध्ये तसं फारसं हाताला लागेलच असं नाही असं मी अगदी निश्चित सांगतो. तुम्हाला जमेल तेवढंही आपण या, कारण हे प्रश्न चांगले आहेत. धार्मिक व्यक्ती असेल, सचशील व्यक्ती असेल, सात्विकता असेल तर असे प्रश्न पडणारच ना की धर्म म्हणजे काय हे आधी माहीत असतं. तसं गर्व से कहो हम हिंदू आहे हा हा धर्माचा एवढाच अर्थ ज्याला माहिती आहे अशी व्यक्ती असू शकते. यज्ञ याचा काही एक ठराविकच अर्थ माहिती आहे अशी व्यक्ती असू शकेल. पुढे जाण्याला महत्व आहे. आपण आहोत तिथून पुढे जाणं हेच जास्त महत्वाचं आहे आणि हे पुढे जाणं हे प्रत्येकाच्या बाबतीत गरजेचं आहे, प्रत्येकाच्या बाबतीत. असं असल्यामुळं मात्र आपांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मला नेहमी आवडतं, कारण त्या प्रश्नांमध्ये काहीतरी विचार केलेला असतोच असतो. आता एकच प्रश्न झाला अर्थात. अजून एक निवेदन आलेलं होतं पण आता ते पुढच्या वेळेला बघू. आपण एक 5 मिनिटं नाम घेऊया. शांत बसू. आपल्या मस्तकाच्या पोकळीमध्ये पहा. आणि तिथं विचार उठू देऊ नका. तसा निश्चय करा. आणि चिदाकाशात लक्ष ठेवूनच नाम घ्यायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम हरी 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 स्वामी जी राम बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।